जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् बोला महाराज श्री कृष्णनाथ की जय। आपण मागच्या वेळेला असं पाहिलं की द्रोणाचार्यांनी त्यांना दुर्योधनाने चांगलंच खडसावल्यावरून एक तरी पांडव आज तुला मी रणभूमीमध्ये पाडून दाखवतो असं दुर्योधनाला आश्वासन दिलं आणि अर्जुनाला युद्ध करत दूर नेण्याचा डाव रचून चक्रव्यूह रचला। पांडवांकडे चक्रव्यूहाचा भेद करण्याचं ज्ञान असणारा अभिमन्यू पुढे सरसावला। बाकीचे सगळे योद्धे अभिमन्यूला संरक्षण देण्यासाठी म्हणून सिद्ध होते। चक्रव्यूहाचं दार भेदून अभिमन्यू पुढे गेल्यानंतर मात्र जयद्रथाने उर्वरित सर्व पांडवांना आणि इतर योद्ध्यांना चक्रव्यूहाच्या मुखापाशीच रोखून धरलं। एकटा पडलेल्या अभिमन्यूला द्रोणाचार्यांसकट सर्व कौरववीरांनी घेरलं, त्याला निशस्त्र केलं, रथहीन केलं, त्याचे एक एक शस्त्र नष्ट करण्यात आलं। दुःशासनाच्या पुत्राबरोबर त्याचं गदायुद्ध झालं। गदेच्या आघाताने दोघही खाली कोसळले असताना दुःशासन पुत्र प्रथम उठला आणि हातात गदा देखील नसलेल्या अभिमन्यूवर प्रहार करून अभिमन्यूचा वध करण्यात आला। युद्धाच्या त्या दिवसाच्या शेवटी अर्जुन जेव्हा परत आला तेव्हा पांडवांच्या शिबिरामध्ये अत्यंत उदासीन वातावरण होत. पुत्राच्या वधाचा वृत्तांत ऐकून अर्जुन व्यथित तर झालाच, पण जयद्रथामुळे अभिमन्यूला संरक्षण देता आलं नाही हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन क्रोधाने अत्यंत व्याकुळ झाला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की जयद्रथाला मी उद्या सर्वांसमक्ष मारेन आणि जर जयद्रथाचा वध करण्यापूर्वी सूर्य अस्ताला गेला तर त्या जागीच अग्नी प्रज्वलित करून मी त्याच्यामध्ये प्रवेश करेन. अर्थात अर्जुनाच्या या प्रतिज्ञेमुळे दुर्योधनाचं फावलं. जयद्रथाचं रक्षण केल्याबरोबर अर्जुन आपला आपणच आत्मदहन करणार होता, त्यामुळे जयद्रथाच्या संरक्षणाची भरभक्कम अशी व्यवस्था करण्यात आली. भगवान श्रीकृष्णांनी देखील ही घोर प्रतिज्ञा अर्जुनांनी केल्यानंतर अर्जुनाच्या संरक्षणाचा सगळा भार उचलला. जयद्रथ वध निश्चित व्हावा अशी योजना करण्याचं ठरवलं. वेळ प्रसंगी आपण स्वतः युद्धामध्ये उतरून जयद्रथ वधाकरता सहाय्य करायचं असं भगवंतांनी ठरवलं. त्याकरता आपली सगळी शस्त्र अस्त्र रथामध्ये भरून ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी आपला सारथी दारुक त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी युधिष्ठिराची आज्ञा घेऊन अर्जुनाचा रथ रणभूमीकडे निघाला. द्रोणाचार्यांनी आजच्या दिवशी अभेद्य असा चक्रगर्भ शकटव्यूह रचलेला होता. या व्यूहाच्या सर्वात मागच्या बाजूला पद्म नामक एक व्यूह तयार केलेला होता. तिथं गर्भाच्या आकारामध्ये जयद्रथाला ठेवलेलं होतं. तो व्यूह देखील अत्यंत दुर्भेद्य असा होता. याच्या या व्यूहाच्या परत मध्यभागी सूची नामाचा एक गूढ व्यूह होता. कृतवर्मा तिथं संरक्षणासाठी उभा होता. त्याच्या मागे दुर्योधन कर्ण होते. लक्षावधी योद्धे या भागाच्या रक्षणासाठी सिद्ध करून ठेवलेले होते. आणि या सर्व व्यूहाच्या मागे आपल्या अतिविशाल सेनेसह स्वतः राजा जयद्रथ युद्धाकरता सिद्ध होता. या शकट व्यूहाच्या मुखस्थानी स्वतः द्रोणाचार्य उभे होते. ठिकठिकाणी अनेक योद्ध्यांची नेमणूक केली गेली होती. द्रोणाचार्यांनी जयद्रथाला सांगितलेलं होतं की तू माझ्यापासून 3 गव्युती हे तेव्हाचं परिमाण आहे, म्हणजे 6 कोस किंवा 12 मैल अंतरावर उभा आहेस, काळजी करू नकोस. तू तिथून पुढे येऊ नकोस. तिथं जेव्हा तू असशील तेव्हा हा सर्व अभेद्य व्यूह भेदून तुझ्यापर्यंत येणं इंद्रासह देवांना देखील कठीण जाईल. तू धैर्याने उभा राहा म्हणजे झालं. या दिवशी जे युद्ध झालं त्या युद्धाला महाभारत युद्धामध्ये झालेल्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये एकाही दिवसाची तुलना आजच्या दिवसासारखी होऊ शकत नव्हती. अर्जुनाचा त्या दिवशी जो पराक्रम झाला तो अतिशय अतुलनीय असा झाला. महाभारतकारांनी वर्णन असं केलेलं आहे की आपल्या दिव्य रथातून अर्जुन जेव्हा कौरवांसमोर येऊन उभा राहिला त्यावेळेला क्रुद्ध यमराज, वज्रधारी इंद्र, दंडधारी असह्य अंतक, कालप्रेरक मृत्यू, त्रिशूलधारी रुद्र, प्रलयकालीन अग्नी अशा प्रकारे अर्जुन भासत होता. गांडीव धनुष्याचा टणत्कार करत सूर्यदेवासारखा तो दिसायला लागला. अर्जुनाने कवच धारण केलेलं होतं. सुवर्णाचं किरीट त्याच्या मस्तकावर होतं. कमरेला खड्ग लावलेलं होतं. भगवान श्रीकृष्णांचं अनुसरण करत तो आलेला होता. आपल्या समोर उभ्या असलेल्या विशाल शत्रू सेनेपासून एका बाणाच्या टप्प्यावर भगवंतांनी आपला रथ उभा केला. तेव्हा अर्जुनांनी देवदत्त शंख फुंकला. भगवंतांनी देखील आपला पांशजन्य शंख फुंकला. सगळं कौरव सैन्य एक प्रकारे रोमांचित आणि कंपित झालं. द्रोणाचार्यांनी त्या सगळ्यांना लगेच सावरलं. कौरवांच्या सैन्यात देखील सिंहनाद शंखनाद निर्माण झाले. धृतराष्ट्राचा दुर्मर्शन नावाचा मुलगा मोठ्या आवेशाने सगळ्यात पुढे आला आणि अर्जुनाशी टक्कर घेऊन त्याला रोखून धरतो असं म्हणायला लागला. अर्जुनाने श्री कृष्णांना सांगितलं की हा दुर्मर्शन उभा आहे, तिथं आपला रथ प्रथम येऊन देत. दुर्मर्शनाची जी सेना होती त्या सेनेचा अर्जुनाने भयंकर संहार मांडला. थोड्याच वेळात ती सेना पळायला सुरुवात झाली. ते पाहून दुःशासन पुढे सरसावला. पण अर्जुनाच्या धनुष्यातून निघणाऱ्या बाणांचा मार खाऊन दुःशासनासह सर्वच पळून गेले. अर्जुनानी जयद्रथापर्यंत पोचण्यासाठी म्हणून त्याच्यानंतर द्रोणाचार्यांवर आणि द्रोणाचार्यांच्या सेनेवर आक्रमण केलं. आचार्यांच्या जवळ जाऊन श्रीकृष्णांच्या अनुमतीने मात्र अर्जुनाने प्रथम हात जोडले. द्रोणाचार्यांना अभिवादन केलं आणि अर्जुन म्हणाला की हे ब्रह्मन, माझ्या कल्याणाचं आपण चिंतन करा. मला स्वस्ती म्हणून आपण आशीर्वाद द्या. द्रोणाचार्य हसून म्हणाले की मला पराजित केल्याशिवाय जयद्रथाला जिंकणं असंभव आहे. आणि हसत हसत त्यांनी अर्जुनावर बाणांचा वर्षाव केला. क्षत्रिय धर्माला अनुसरून आचार्यांचा आदर करत अर्जुनाने आचार्यांच्या दिशेने पण आचार्यांच्या चरणांजवळ प्रथम बाणवृष्टी केली. नंतर दोघांमध्ये युद्धाला प्रारंभ झाला. श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघांनाही द्रोणाचार्यांनी घायाळ केलं. अर्जुनाने देखील आचार्यांना घायाळ केलं. त्यांच्या सेनेचा संहार केला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणायला लागले की आपला अधिक वेळ इथं जाऊ नये, म्हणून द्रोणाचार्यांना सोडून आपण पुढे जाऊ. आता हेच श्रेयस्कर होईल. अर्जुनाने देखील जशी तुझी इच्छा असं म्हणून द्रोणाचार्यांना प्रदक्षिणा घेऊन चुकून अर्जुनाचा रथ तिथून पुढे निघून गेला. द्रोणाचार्यांनी अर्जुनाचा पिच्छा केला. थोडा वेळ पुन्हा भयंकर युद्ध झालं. पुन्हा अर्जुनाचा रथ द्रोणाचार्यांना डावलून पुढे निघाला. अर्जुनाची गाठ कृतवर्म्याशी पडली. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की कृतवर्म हा तुझा संबंधी आहे, म्हणून त्याच्यावर दया करू नकोस, याला मारून पुढे चल. अर्जुनाने कृतवर्म्याला मूर्छित केलं. अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी राजा श्रुतायुध पुढे आला. त्याला मंत्रोपदेशक पूर्वक एक गदा वरुणाने दिलेली होती. त्या गदेच्या योगाने तो दुर्जय मानला जात होता. मात्र वरुणाने त्याला सांगितलेलं होत की जो युद्ध करत नसेल त्याच्यावर ही गदा सोडू नको, अन्यथा ती तुझ्यावर उलटून माघारी येईल. श्रुतायुधाला या वचनाचा विसर पडला आणि या सगळ्याचं मूळ कारण संपून टाकू म्हणून त्यांनी श्रीकृष्णांवरच ती गदा फेकली. कृष्णांनी त्या गदेचा प्रहार आपल्या पुष्ट खांद्यावर घेतला, मात्र ती गदा उलटली आणि त्या गदेने श्रुतायुधालाच ठार केलं. श्रुतायू आणि अच्युतायू या दोन वीरांनी दोन बाजूनी अर्जुनावर वृष्टी केली. अर्जुन काही काळ मूर्छित देखील झाला. अच्युतायूनी अर्जुनावर तीक्ष्ण शूलाने प्रहार केला. अर्जुन त्या प्रहाराने घायाळ झाला आणि ध्वज दंडाला जाऊन टेकला. अर्जुन जेव्हा हळूहळू सावध व्हायला लागला तेव्हा त्यांनी पाहिलं की कृष्णांसह आपला सगळा रथ बाणांनी झाकला गेलेला आहे, आपले दोन्ही शत्रू अजून समोर उभे ठाकलेले आहेत. त्यांनी ऐंद्रास्त्र प्रगट केलं, त्याच्यापासून सहस्रावधी बाण निर्माण व्हायला लागले. श्रुतायू आणि अच्युतायू यांची मस्तकही त्यांनी तोडून टाकली. एका पाठोपाठ एक असे अनेक महारथी अर्जुनाशी टक्कर घेत होते. अर्जुन त्या सर्वांना ठार करून पुढे जात होता. ते पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी आला आणि संतापून द्रोणाचार्यांना म्हणायला लागला की तुम्ही द्वारस्थानी असताना अर्जुन आतच शिरला कसा, जयद्रथाचं रक्षण कसं होणार, काही उपाय करा. आचार्य म्हणायला लागले की श्रीकृष्णांसारखा श्रेष्ठ सारथी आणि शीघ्रगामी उत्तम घोडे यामुळे थोडा अवसर जरी मिळाला तरी श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ अशा गतीने पुढे नेतात की माझे बाण देखील रथाच्या कितीतरी मागे पडतात. युधिष्ठिराला पकडून देण्याची मी प्रतिज्ञा केलेली आहे. समोर युधिष्ठिर दिसतो आहे. अशा वेळेला मी व्यूहद्वार सोडून अर्जुनाशी युद्ध करायला मात्र जाणार नाही. पुढे आचार्यांनी दुर्योधनाला सांगितलं की तूच अर्जुनाशी युद्ध कर. तेव्हा दुर्योधन मात्र काकू करायला लागला. दुर्योधन म्हणायला लागला की अर्जुनाला युद्धामध्ये जिंकणं फार असंभव असंच आहे. अनेक शस्त्र आणि अस्त्र याचा ज्ञाता असा तो आहे, त्याच्याशी मी युद्ध कसा करू शकेन. त्यावर आचार्य म्हणाले की अर्जुन दुर्जय आहे हे खरंच आहे, पण मी एक असा उपाय योजीन की त्यामुळे तू अर्जुनाचा वेग सहन करू शकशील. द्रोणाचार्यांनी आपल्या विद्येच्या प्रभावांनी दुर्योधनाच्या शरीराला विधीपूर्वक मंत्र जप करून एक अतिशय तेजस्वी असं सुवर्णमय अद्भुत कवच बांधून दिलं आणि सांगितलं की आता तू शीघ्र अर्जुनाचा सामना करायला जा. अर्जुनाचा रथ पुढे जातच होता. हळूहळू दिवस ढळत चाललेला होता, पण त्याही पेक्षा अर्जुनाच्या रथाचे घोडे थकत चाललेले होते. भगवान आपलं सगळं कौशल्य प्रगट करत रथ संचालन करत होते. महाभारतकार असं म्हणतात की उत्तम मध्यम अधम तिन्ही प्रकारची मंडल भगवंत दाखवत होते. रथ चालवत असताना आपल्या रथ शिक्षणाचं जणू उत्तम प्रदर्शन भगवंत करत होते. अर्जुनाने पुढे मारलेला बाण शत्रूपर्यंत पोचून शत्रूचा संहार करेपर्यंत भगवंतांचा रथ त्या बाणांच्याही पुढे निघून जात असे. अशाच वेळेला अवंतीचे वीर राजकुमार विंद आणि अनुविंद अर्जुनाच्या पुढे आपल्या सेनेसह येऊन उभे ठाकले. अर्जुनाने क्रुद्ध होऊन दोघांचाही वध केला. कौरव सैन्याने त्याच वेळेला अर्जुन थकलेला आहे असं पाहून त्याला सर्व बाजूनी वेढलं. त्या सगळ्यांना क्रोधभरीत पाहून अर्जुन स्मितपूर्वक भगवंतांना म्हणायला लागला की असं दिसत आहे की आपले घोडे बाणांनी फार पीडित होऊन थकून गेलेले आहेत. जयद्रथर फार दूर दिसतो आहे. अशा वेळेला मला असं वाटतं की थोड्या वेळ घोड्यांना मोकळं सोडावं. घोड्यांच्या शरीरात रुतलेले बाण काढावेत, त्यांना सुखी करावं. कृष्ण म्हणाले की मलाही तुझ्यासारखंच वाटतं. तेव्हा अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की मी या सर्व सेनांना रोखून धरतो, तू आवश्यक ते सर्व कार्य करून घे. अर्जुन रथातून खाली उतरला आणि गांडीव धनुष्य हातात घेऊन अविचल भावाने उभा राहिला. रथातून खाली उतरलेला अर्जुन मारण्यासाठी उत्तम संधी आहे असं लक्षात घेऊन चारही बाजूनी अर्जुनांवर कौरवांनी बाणांचा वर्षाव केला. अर्जुन भूमीवर उभं राहून खिळून सर्वांच्या शस्त्रांचं अस्त्रांचं निवारण करत होता. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटलं की इथं घोड्यांना पाणी पिण्यासाठी जागा नाही, पाणी नाही. तेव्हा अर्जुनाने अस्त्राच्या आघाताने तिथं पाणी निर्माण केलं. एवढंच नाही तर घोड्यांच्या आणि भगवंतांच्या सुरक्षिततेकरता बाणांचं एक कवच तयार केलं. भगवंत रथातून खाली उतरले. त्यांनी घोड्यांना मोकळं सोडलं. निर्भय होऊन घोड्यांना धरून थोडा वेळ शांतपणे इकडे तिकडे फिरवलं. अश्व चिकित्सेमध्ये अत्यंत कुशल असणाऱ्या भगवंतांनी घोड्यांचे श्रम, ग्लानी, कंपन, घाव सर्व कष्ट दूर केले. रुतलेले बाण आपल्या हाताने काढले, घोड्यांना चोळलं, आंघोळ घातली, पाणी पाजलं, गवत खाऊ घातलं, दाणा दिला. घोड्यांचा थकवा थोड्या वेळात दूर झाला. भगवंतांनी प्रसन्नतेने परत एकदा त्यांना रथाला जुंपलं. अर्जुन तोपर्यंत पाय उतार होऊन युद्ध करत होता. रथावर आरूढ होऊन भगवंत अर्जुनासकट वायुवेगाने पुढे गेले. तेवढ्यात द्रोणांच्या कृपेने कवच बांधलेला दुर्योधन वेगाने कृष्णार्जुनांना ओलांडून पुढे गेला आणि अर्जुनाच्या रथासमोर आपला रथ त्याने आडवा उभा केला. ते पाहून श्रीकृष्णांनी दुर्योधनाच्या शस्त्रास्त्रतेच्या संपन्नतेची पराक्रमाची प्रशंसा केली. अर्जुनाला क्रोध यावा आणि त्याचा उत्साह वाढावा म्हणून ते म्हणाले की हाच सर्व अनर्थाचं मूळ आहे. भाग्यवशात तुझ्यासमोर येण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. आज याला जिवंत सोडू नको. यांनी कपट द्यूतानी युधिष्ठिराला हरवलं, तुम्हाला अपमान सहन करायला लागला, या सर्व गोष्टींचं मनात स्मरण कर. अर्जुन आणि दुर्योधन याच्यात युद्ध सुरू झालं, पण अभेद्य कवचामुळं दुर्योधनाला काही इजाच पोचेना. दुर्योधनाने अर्जुनाला आव्हान देत म्हटलं की तुझ्यात आणि श्रीकृष्णात जे बळ आणि जो पराक्रम असेल माझ्या पुढे शीघ्रपणे प्रगट कर. अर्जुनाच्या लक्षात आलं की द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला अभेद्य कवच दिलेलं आहे. या कवचाला देखील फोडण्याची एक शक्ती अर्जुनाला माहीत होती. द्रोणाचार्यांकडूनच अर्जुनाला ती गोष्ट समजलेली होती. अर्जुन म्हणाला की द्रोणाचार्यांपासूनच ही विद्या अवगत केलेली आहे. तर हे श्रीकृष्णा हे कवच बाणांनी विदीर्ण होऊ शकत नसलं तरी देखील आज माझ्या बाहूंचं आणि धनुष्याचं बळ तर पहा. असं म्हणून द्रोणाचार्यांनी ज्या शक्तीनी ते कवच भेदण्याची युक्ती अर्जुनाला दिलेली होती, अर्जुनाने बाणावर ते अस्त्र अभिमंत्रित केलं. तेवढ्यात अश्वत्थाम्याने अर्जुनाला हे ज्ञान आहे हे जाणून तो बाण सुटण्यापूर्वीच अर्जुनाच्या धनुष्यावरच छेदून टाकला. श्रीकृष्णांना अर्जुन म्हणाला की या अस्त्राचा मी दुसऱ्यांदा प्रयोग करू शकत नाही. तेवढ्यात दुर्योधनाने श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघांनाही घायाळ केलं. अर्जुनाने अतिशय क्रुद्ध होऊन दुर्योधनाच्या रथाचे घोडे मारले, दोन्ही पार्श्वरक्षकांना ठार केलं, रथ मोडून टाकला, दुर्योधनाचं धनुष्य तोडून टाकलं आणि मोठ्या युक्तीने दुर्योधनाच्या तळहातावर बाण मारायला सुरुवात केली. त्याने असह्य वेदना होऊन आणि नखातील मासांपर्यंत बाण लागल्यामुळं दुर्योधन पळून गेला. अर्जुन आणि श्रीकृष्ण जयद्रथापासून एक कोस अंतरावर उभे होते. अर्जुन जयद्रथाचा वेध घेत असताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की तू जोराने धनुष्याचा टणककार कर, मी शंख फुंकतो. अर्जुनाने बाणांची वृष्टी करत धनुष्याचा टणककार केला. आणि पाठोपाठ भगवंतांनी शंख फुंकला आणि अर्जुनाने असा काही बाणांचा वर्षाव केला की अर्जुनाला घेरून उभे असलेले असे सर्व कौरववीर एकतर पळून तरी गेले किंवा मृत्युमुखी तरी पडले. जयद्रथाच्या रक्षणासाठी नियुक्त केलेले अंतिम वीर होते कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य. दुर्योधन देखील त्यांना येऊन मिळाला. अर्जुन आणि हे सर्व महारथी यांच्यात निकराचं युद्ध झालं. इकडे युधिष्ठिर द्रोणाचार्य आपल्याला पकडतील अशा एका शंकेनी सात्यकीचं सहाय्य घेऊन उभा होता. जयद्रथ वधाचं कार्य आज होणं आवश्यक आहे असं लक्षात घेऊन युधिष्ठिर सात्यकीला म्हणायला लागला की अर्जुनाच्या सहाय्याकरता तिकडे जाण्याची आवश्यकता जास्त आहे. युधिष्ठिराच्या रक्षणाची काय व्यवस्था आहे असं सात्यकीने विचारलं, पण युधिष्ठिराने आज्ञा केल्यावरून तो जयद्रथाच्या स्थानाजवळ पोचलेल्या अर्जुनाकडे गेला. काही काळानंतर अर्जुन आणि सात्यकी या दोघांचीही काही वार्ता समजत नाही असं पाहून युधिष्ठिराने भीमसेनाला देखील अर्जुनाच्या सहाय्यासाठी पाठवायचं ठरवलं. भीमसेन असं म्हणाले की श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघं बरोबर असल्यामुळं त्यांच्यासाठी त्यांची चिंता करण्याची आवश्यकता खरं म्हणजे नाही, पण तुझी आज्ञा मानून मी त्यांच्याजवळ जातो. दोघांजवळ पोचल्यावर मी गर्जना करून तुला सूचना देईन. आणि धृष्टद्युम्नावर युधिष्ठिराच्या रक्षणाचा भार सोपून भीम देखील पुढे निघून गेला. जाता जाता भीमाने द्रोणाचार्यांचा पराभव केला, अर्जुनासमीप पोचला आणि मेघासमीप मोठी गर्जना भीमसेनानी केली. ही कृष्णार्जुनांनी तर ऐकलीच, पण युधिष्ठिरांनी देखील ऐकली. भीमाला पाहून अर्जुनानेही मोठी गर्जना केली आणि युधिष्ठिराला या दोघांच्याही सिंह गर्जना ऐकू आल्या. थोड्याच वेळात कर्णाने भीमाला अडवलं. भीमाला कर्णाने यावेळेला पराभूत देखील केलं, त्याचा उपहास केला. कृष्णांच्या सूचनेवरून अर्जुनाने कर्णावर बाण सोडले. अश्वत्थामा कर्णाच्या सहाय्याला धावून आला. अर्जुनाने मात्र कर्ण आणि अश्वत्थामा दोघांनाही पळवून लावलं. जयद्रथ जवळ येत होता. सूर्य देखील अस्ताचलाकडे जात होता. अर्जुन म्हणाला की जिकडे जयद्रथ उभा आहे तिथं अश्वांना घेऊन तीव्र गतीने चल. सूर्य शीघ्रतेने अस्ताचलाकडे जातो आहे. कौरव सेनेचे महारथी जयद्रथाचं रक्षण करत आहेत. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी माझी प्रतिज्ञा सत्य होईल, मी जयद्रथाला मारू शकेन. अशा तीव्र गतीने घोड्यांना जाऊ दे. अर्जुनाने असं म्हटल्यावर अश्वविद्येचे ज्ञाते असलेले महाबाहू बाहू श्रीकृष्णांनी आपल्या श्वेत घोड्यांना जयद्रथाकडे प्रेरित केलं. अर्जुनाचा रथ जयद्रथाकडे जाताना पाहून दुर्योधन, कर्ण, वृषसेन, शल्य, अश्वत्थामा, कृपाचार्य आणि स्वतः जयद्रथ युद्धाकरता सिद्ध झाले. दुर्योधनाने कर्णाला प्राणपणाने सांगितलं की अर्जुनाला तू रोधून धर, सूर्यास्ताला थोडाच वेळ बाकी आहे. तेवढा वेळ अर्जुनाला अडवलं गेलं की जयद्रथाचं रक्षण झालंच म्हणून समजा आणि आपलंही कार्य झालं. अर्जुन अग्निप्रवेश करेल, उर्वरित पांडव दोन घटकाही जिवंत राहू शकत नाहीत. आपण निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊ. भीमाशी युद्ध करून कर्ण अतिशय थकलेला होता, तरी तो दुर्योधनाला म्हणाला की तुझ्यासाठी मी अर्जुनाशी युद्ध करीन. कर्णाने तशाही स्थितीत अर्जुनाशी अतिघोर संग्राम केला. पण त्या दिवसाच्या अर्जुनाच्या पराक्रमाला एकूण तोडच नव्हती. त्या घोर संग्रामात जो जो योद्धा अर्जुनापुढे आला त्याच्या शरीरावर प्राणांतकारी बाण पडायला लागले. अर्जुन जयद्रथाकडे वळला. अश्वत्थामा, कृप, कर्ण, वृषसेन, शल्य या सगळ्यांना आणि जयद्रथाला देखील अर्जुनाचे बाण लागायला लागले. इतका अर्जुन समीप गेला. अर्जुनाने सिंहासमान गर्जना केली. क्रुद्ध होऊन जयद्रथाने देखील अर्जुनावर खूप मोठी बाणांची वृष्टी केली. त्यांनी श्रीकृष्णांवर देखील बाण सोडले, घोड्यांना घायाळ केलं. एक बाण अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर देखील येऊन बसला. अर्जुनाने जयद्रथाचे बाण वरच्यावर तोडायला सुरुवात केली. अर्जुनाने एकदम सोडलेल्या दोन बाणांनी जयद्रथाचा सारथी मारला गेला. त्याचा ध्वज देखील तोडून टाकला गेला. सूर्य तीव्र गतीने अस्ताकडे चाललेला होता. उतावीळहून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की हा जयद्रथ प्राण वाचण्याच्या इच्छेने भयभीत होऊन उभा आहे. सहा वीर महारथी त्याचं संरक्षण करत आहेत. यांना मारल्याशिवाय सिंधुराज जयद्रथाला मारणं फार कठीण आहे. मी योग बळाने सूर्याला झाकण्याचा प्रयोग करेन. याचा अर्थ असा होता की योग बळामुळे एकटा जयद्रथ सूर्य अस्ताला गेल्याचं स्पष्टपणाने पाहिल. इतर योद्ध्यांना तसं समजणार नाही. सूर्य अस्ताला गेला असं समजून आपल्या जीविताची अभिलाषा ठेवून तुझ्या विनाशासाठी उतावीळ झालेला जयद्रथ बाहेर येईल. प्रत्यक्षात सूर्यास्त झालेला नसल्यामुळं तू त्याच्यावर त्यावेळी अवश्य प्रहार कर. सूर्य अस्ताला गेला असा मुळीच विचार करू नकोस. अर्जुन म्हणाला की असंच होवो, आणि महाभारतकार म्हणतात योगी योगयुक्त योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी सूर्याला अच्छा देण्यासाठी म्हणजे जयद्रथाच्या दृष्टीने अच्छा देण्यासाठी योग सामर्थ्याने अंधाराची सृष्टी केली. अंधार झालेला पाहून सूर्यास्त झाला असं जयद्रथाला वाटू लागलं. अर्जुनाचा विनाश जवळ आला म्हणून तो हर्षमग्न झाला. योद्ध्यांनी आणि सैनिकांनी सूर्याकडे पाहिलं देखील नव्हतं, सूर्यास्ताचा विचार देखील त्यांच्या मनात नव्हता. तेवढ्यात एकटा जयद्रथ मान उंचावून वारंवार सूर्याच्या दिशेने पाहत होता. तेव्हा भगवान अर्जुनाला म्हणाले की भरत श्रेष्ठा पहा, हा वीर जयद्रथ तुझं भय सोडून सूर्याकडे पाहतो आहे, त्याला वाटत आहे की सूर्यास्त झालेला आहे. याच्या वधाची हीच वेळ आहे, तू शीघ्र गतीने त्याचं मस्तक तोडून टाक, आपली प्रतिज्ञा पूर्ण कर. अर्जुनाने तात्काळ असंख्य बाणांची वृष्टी केली, जयद्रथाचे रक्षक हतबल होऊन गेले आणि एक अग्निसमान तेजस्वी असा बाण काढला. तो दिव्यास्त्राने अभिमंत्रित होता, वज्रासम प्रकाशित होत होता. अर्जुनाने त्या बाणाला वज्रास्त्राने संयोजित केलं, त्वरित गांडीव धनुष्यावर चढवलं आणि संधान करीत असताना श्रीकृष्ण म्हणाले की त्या दुरात्म्या सिंधुराजाचं मस्तक शीघ्र छेदून टाक, कारण आता मात्र सूर्य अस्ताचलावर जायला लागलेला आहे. पण आणखी एक गोष्ट ध्यानात घे, त्याचं मस्तक भूमीवर पडू देऊ नको. तसं झालं तर तुझ्या मस्तकाचे देखील 100 तुकडे उडतील. जयद्रथाच्या पित्यांनी यासंबंधी तशी वाणी उच्चारलेली आहे की ज्या योद्ध्याच्या हातून जयद्रथाचं वध होईल आणि ज्या क्षणी जयद्रथाचं शिर भूमीवर पडेल त्यावेळेला त्याला मारणाऱ्या त्याच्या शत्रूचं देखील मस्तक विदीर्ण होऊन जाईल. भगवंत म्हणाले की त्याचा पिता वृद्ध क्षेत्र याच वेळेला समंत पंचक क्षेत्राबाहेर तपस्या करत बसलेला आहे. तू एखाद्या दिव्यास्त्राने जयद्रथाचं तुटलेलं मस्तक अशा पद्धतीने उडव की ते त्याचा पिता वृद्ध क्षेत्राच्या मांडीवर त्याच्या नकळत पडेल, तो तपश्चर्या करायला बसलेला आहे. तुला हे अशक्य नाही असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. गांडीव धनुष्यातून सुटलेल्या त्या शीघ्रगामी बाणांनी जयद्रथाचं मस्तक तोडलं, त्याला आकाशात नेलं. पुढचे बाण अर्जुनाने असे सोडले की ते मस्तक वरच्यावर बाणाने झेलत संध्योपासना करत असलेल्या वृद्ध क्षत्राच्या मांडीवर ते अचानक जाऊन पडलं. एकदम मांडीत काहीतरी जड वस्तू येऊन पडली. वृद्ध क्षत्राने ते काय आहे ते पाहिलं नाही, तो उठायला लागला. एकदम ती वस्तू झटकायचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते मस्तक भूमीवर पडलं आणि जयद्रथाचे पिता राजा वृद्ध क्षत्राच्या मस्तकाचे 100 तुकडे होऊन तेही गतप्राण झाले. जयद्रथाचा वध करत असताना अर्जुन अन्य महारथींशी युद्ध करतच होता. जयद्रथ मारला गेल्यावर भगवंतांनी जयद्रथापुरता केलेला अंधार देखील आवरून धरला. सर्व कौरवांना समजलं की जयद्रथ बेसावत झाला, श्रीकृष्णांनी त्याच्याकरता माया निर्माण केलेली होती. जयद्रथ मारला गेल्याबरोबर कौरव दुःखाश्रू गाळायला लागले, विजयाविषयी निराश झाले अर्जुन आज जाणार असं वाटत होतं. विपरीत गोष्ट कौरवांच्या दृष्टीने घडली. भीम आणि सात्यकी यांनी देखील शंख फुंकले. अर्जुन श्रीकृष्णांनी आपापले शंख फुंकले. युधिष्ठिराची खात्री झाली की अर्जुनांनी जयद्रथाचा वध केलेला आहे. विविध विजयाची वाद्य वाजायला लागली. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मोठ्या प्रेमाने, उत्कटतेने गाढ आलिंगन दिलं. भगवंत म्हणाले की तू आपली प्रतिज्ञा पूर्ण केलीस, ही तर भाग्याची गोष्ट आहेच. भाग्यानेच पापी वृद्ध क्षत्र आपल्या पुत्रासह मारला गेला. ते म्हणाले की दुर्योधनाच्या सेनेत प्रविष्ट झाल्यावर देवसेना देखील शिथिल होईल. पुष्कळ विचार केल्यावर ही त्रैलोक्यात तुझ्याशिवाय अन्य कोणी पुरुष मला असा दिसत नाही की जो या सेनेशी युद्ध करेल. तुझं बळ, तुझा पराक्रम रुद्र, इंद्र तथा यमराज यांच्याप्रमाणेच आहे. भगवान म्हणाले की अशाच प्रकारे बंधू बांधवांसह दुरात्मा कर्णाचा देखील वध करायचा आहे. शत्रूंना जिंकल्यावर आणि कर्णाचा वध झाल्यानंतर मी तुझं परत एकदा अभिनंदन करीन. अर्जुन म्हणायला लागला की हे माधवा, तुझ्या कृपेनेच ही प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली, अन्यथा देवांना देखील ती दुस्तर होती. तुझ्या कृपा प्रसादाने राजा युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचं राज्य करील. हा तुझाच विजय आहे. आम्ही सदैव तुझ्या अभिनंदनाला पात्र राहू. श्रीकृष्णांनी आपला रथ हाकत अर्जुनाला त्यांनी युद्ध करत असताना पाडलेलं एकूण रण दाखवत अर्जुनाला कल्पना देखील नव्हती की आज त्यांनी एवढा पराक्रम केलेला आहे. युधिष्ठिराजवळ आणलं आणि सांगितलं की जयद्रथ मारला गेला. युधिष्ठिरांनी आनंद व्यक्त केला. हर्षपूर्ण हृदयाने श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला प्रणाम केला आणि म्हटलं की तुझा अभ्युदय होतो आहे. तुझा शत्रू मारला गेलेला आहे. तुझ्या अनुजानी आपली प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे. युधिष्ठिरांनी भगवंतांना आणि अर्जुनाला दोघांनाही दृढ आलिंगन दिलं. अर्जुनाप्रमाणेच या विजयाचं श्रेय त्यांनी श्रीकृष्णांनाच दिलं. भगवान श्रीकृष्ण मात्र हे श्रेय न घेता ते युधिष्ठिराच्या तपस्येला आणि साधुतेला या सर्वांचं श्रेय देतात. ते म्हणाले की तुझी उग्र तपस्या, परमधर्म, साधुता, सरलता यांनीच पापी जयद्रथ मारला गेलेला आहे. हे पुरुष सिंहा, तू जे चिंतन, शुभ चिंतन निरंतर केलेलं आहेस, त्यांनीच सुरक्षितून अर्जुनाने सहस्रावधी योद्ध्यांचा संहार केला आणि जयद्रथाचा देखील वध केला. तेवढ्यात भीमसेन आणि सात्यकी तिथे आले. त्यांनी युधिष्ठिराला प्रणाम केला. युधिष्ठिराने त्या दोघांचंही अभिनंदन केलं आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. आपण एक भगवंतांची प्रार्थना ऐकूया. आजचा हा जो दिवस आहे, हा दिवस असा झाला की या दिवशी रात्री देखील युद्ध सुरूच राहिलं. त्याचं वर्णन आपण नंतर पाहूया. प्रथम एक प्रार्थना आपण ऐकू.
विनयमपनय विष्णु दमय मन शमय विषय मृगतृष्णा भूतदयां विस्तारय सारय संसार सागरतः दिव्य धुनी मकरंदे परिमल परिभोग सच्चिदानंदे श्रीपति पदारविंदे भव भय खेद छिदे वंदे सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं नमामि कीन स्वं सामुद्रोहि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः मत्स्याभिधिरवतारै अवतारवतावता सदा वसुधा परमेश्वर परिपाल्यो भवता भवतापभीतोऽहम् दामोदर गुणमंदिर सुंदर वदनारविंद गोविंद भवजलधिमथन मंदर परमं दरमपनय त्वं मे नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु वदन सरोजे सदा वसतु सदा वसतु
हरि 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 फार सुंदर है खूब सुंदर अभिनय मपनय विष्णु माझा उद्धटपणा आहे विष्णु तू नाही सकर दमय मन शमय विषय मृग तृष्णाम माझ्या उच्छृंखल मनाचं दमन कर विषयांबद्दल असलेली माझी मृग तृष्णा तू शांत कर भूत दयाम विस्तारय प्राणी मात्रांबद्दल माझ्या मनातील दयाभाव वृद्धिंगत कर तारय संसार सागरतः या संसार सागरातून मला तारू नये सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम नमाम कीनस्त्वं सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः तुमच्या आणि माझ्या मध्ये भेदभाव राहिलेला नसला तरी सोहम भावाने मी युक्त असलो तरी मी तुमचा आहे पण तुम्ही माझे नाहीत कारण लाट समुद्राची असते समुद्र लाटेचा नसतो तरंगाचा समुद्र असं कोणी म्हणत नाही नाथ तवाहम मी तुमचा आहे माझे तुम्ही आहात इतका मी मोठा नाही मी तरंग आहे आणि तुम्ही सागर आहात भगवंतांची अपार लीला फार गोड गोड अशा स्तोत्रातून आचार्यांनी प्रगट केलेली आहे हे करुणामय नारायणा मी तुझ्या चरण युगुलाचा आश्रय घेतला आहे नारायण करुणामय शरणम करवाणी तावकौ चरणो भ्रमर ज्याप्रमाणे कमळात वास्तव्य करतो इति षटपदी मदीये त्याप्रमाणे ही षटपदी सहा श्लोकांचे स्तोत्र नित्य माझ्या मुख कमलात निवास करो असं आचार्य म्हणतात हे सकल गुण मंदिर दामोदरा हे गोविंदा तुझे मुख कमल अतिशय सुंदर आहे हे प्रभो तू भवसागराचं मंथन करणारा साक्षात मंदार पर्वत आहेस तेव्हा माझ्या अंतःकरणात असलेली संसाराची महाभयंकर भीती तू नाहीशी कर. दामोदर गुण मंदिर सुंदर वदना रविंद गोविंद भवजलधी मथनम मंदर परम दरमपनय त्वं मे. कुठे युद्धाचं वर्णन आणि कुठे अत्यंत गोड असलेलं हे स्तोत्र. युद्धाचं वर्णन करण्याचा माझा सगळा भावच या स्तोत्राने गळून पडल्यासारखं झाला. जयद्रथाचा वध झाला पण युद्ध मात्र चालूच राहिलं, सूर्यास्त होऊन गेला. कौरव पांडवांचं सैन्य एकमेकांशी झुंजतच राहिलं. कधी कोणाची तर कधी कोणाची अशी सरशी होत होती. दिवसभर अथक परिश्रम करूनही अर्जुन पुन्हा रात्रीच्या युद्धात अनेक महारथींशी सामना करत फिरू लागला. अर्थात भगवान श्रीकृष्ण देखील सारथ्य कर्म करत होते. अर्जुनांनी कर्णाबरोबर युद्ध केलं आणि कर्णाचा पराभव केला. द्रोणाचार्य संपूर्ण सेनापती पदत्वाच्या काळामध्ये युधिष्ठिराला जिवंत धरून देण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच होते. युधिष्ठिरी युद्धात सहभागी होता. एका प्रसंगी द्रोण आणि युधिष्ठिर दोघं एकमेकांच्या समोर आले. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला द्रोणाचार्यांपासून दूर जायला सांगितलं. आचार्यांच्या प्रतिज्ञेचं स्मरण त्याला करून दिलं आणि आचार्यांना सोडून तू राजा दुर्योधनाशी युद्ध कर, कारण राजांनी राजाशी युद्ध करावं असं भगवंत म्हणाले. द्रोणाचार्यांच्या वधासाठी उत्पन्न झालेला जो आहे तो त्यांना मारेल. अंधार जसा वाढला तसा सगळ्या योद्ध्यांना संभ्रम निर्माण व्हायला लागला. दुर्योधनानी जे पायदळ होतं त्याच्यातल्या अनेक सैनिकांना शस्त्र खाली ठेवून मशाली पेटवून हातात घ्यायला सांगितलं. पांडवांनीही असेच दीप प्रज्वलित केले. एका प्रसंगी शल्यांनी विराट राजाला घायाळ केलं तेव्हा अर्जुनांनी आपला रथ शल्यासमोर आणून उभा केला. तेवढ्यात अलंबुष नावाचा राक्षस मोठ्या रथात बसून अर्जुनासमोर आला. काही काळ अर्जुन आणि तो राक्षस यांच्यात युद्ध सुरू झालं. अर्जुनांनी त्या राक्षसाला पळवून लावल्यानंतर शकुनीचाही पराभव केला. कर्ण अत्यंत निकराने पांडववीरांवर आक्रमण करत होता. धृष्टद्युम्नाचा पराभव झाला तेव्हा सगळी पांचाल सेना भयभीत होऊन पळत सुटली. कर्ण त्यांचा पाठलाग करत होता. युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाला की पहा कर्ण आमच्या सेनेची कशी दुर्दशा घडवतोय. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की शीघ्र मला कर्णासमोर घेऊन चल, त्याचा वध करीन अथवा तो माझा वध करेल. कृपाचार्यांनी भगवान श्रीकृष्णांना युद्ध विशारद असं एक विशेषण लावलेलं आहे. भगवान अर्जुनाला कर्णापुढे जाऊ देत नव्हते. अर्जुनाला म्हणाले की कर्ण अतिमानुष पराक्रम प्रगट करतो आहे, संग्रामात तू किंवा राक्षस घटोत्कच यांना सोडून कोणी कर्णाचा सामना आज करू शकेल असं वाटत नाही. रणक्षेत्रात तुझं आत्ताच कर्णाशी युद्ध होणं आणि त्यांनी सूतपुत्र असा शब्द वापरला मला उचित वाटत नाही. त्याच्याकडे इंद्राने दिलेली एक शक्ती आहे आणि ती तुझ्यावर प्रयोग करण्यासाठी कर्णाने राखून ठेवलेली आहे. म्हणून माझ्या मते महाबली घटोत्कचानीच आज राधापुत्र कर्णाचा सामना करावा. तो तुमचा हितैषी आहे, नातेवाईक आहे, भीमाचा मुलगा, तुमच्या प्रति त्याचा अनुराग आहे, तो कर्णाला युद्धात जिंकून घेईल. कृष्णांनी असं म्हटल्या बरोबर अर्जुनाने घटोत्कचाचं आवाहन केलं, घटोत्कच तिथं ताबडतोब प्रगट झाला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना प्रणाम करून तो श्रीकृष्णांना म्हणाला की प्रभू मी तुमच्या सेवेमध्ये उपस्थित आहे, मला आज्ञा द्या. भगवंतांनी घटोत्कचाला सर्व परिस्थिती नीट समजावून सांगितली. रात्रीच्या वेळेला युद्ध चाललेलं होतं, घटोत्कचाजवळ मायावी युद्ध करण्याचं सामर्थ्य होतं, पराक्रम करून दाखवण्याची वेळ तुरझावर आलेली आहे, मोठ्या भाग्याने ही वेळ योद्ध्याला मिळत असते, तुझ्याजवळ जी काही सर्व प्रकारची शस्त्रास्त्र आहेत, राक्षसी मायेचं बळ आहे, त्याच्या सकट कर्णाशी तू युद्ध करावंस. कर्णाच्या बाणापुढे सांप्रत कोणी उभा राहू शकत नाहीये, म्हणून तू आपलं तेज अस्त्र बल आपली प्रतिष्ठा याला अनुरूप पराक्रम कर. हे भीमनंदना, युद्ध करते वेळी तुझं बळ सदा वाढत राहतं असं तुझं वैशिष्ट्य आहे, तुझी माया मोठी दुस्तर आहे. रात्रीच्या वेळेला राक्षसांचं बळ देखील क्रमशः वाढत जातं. सगळ्या गोष्टी तुझ्या करता अनुकूल आहेत. घटोत्कच म्हणाला की मी कर्णाचा सामना करायला तर समर्थ आहेच, पण रात्रीच्या वेळेला मी अस्त्रविद्या जाणणाऱ्या द्रोणाचार्यांसकट कोणाचाही सामना करू शकतो. आज या रात्री मी कर्णाशी असं युद्ध करीन की ज्याची चर्चा पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत गाजत राहील. आणि हिडिंबेचा मुलगा घटोत्कच त्या भयंकर युद्धामध्ये कर्णाशी सामना करण्यासाठी म्हणून सिद्ध झाला. कर्ण आणि घटोत्कच यांच्यामध्ये खूप रोमांचकारी असं युद्ध सुरू झालं. रात्रीच्या अंधारात घटोत्कचानी नाना प्रकारची राक्षसी माया प्रकट करायला सुरुवात केली. त्याचं धनुष्य विशाल होतं, बाण जाड होते, अनेक शस्त्र अस्त्र जाणत होता, अनेक अवजड दगड तोमर शूल अशा आयुधांचाही तो वर्षाव करत होता. तो कधी आकाशातून तर कधी पृथ्वीवर उभं राहून वर्षाव करत असे. कर्णाशिवाय अन्य कोणी योद्धे त्याच्याकडे पाहायला देखील धजावत नव्हते. कर्णाने मात्र अनेक दिव्य अस्त्र सोडून त्याची माया निरस्त करायला सुरुवात केली. मध्येच हे युद्ध चालू असताना बकासुराचा भाऊ अलायुध नावाचा भलं मोठं सैन्य, राक्षस सैन्य घेऊन तिथं आला आणि दुर्योधनाची आज्ञा घेऊन पांडव सैन्यावर तुटून पडला. भगवान श्रीकृष्ण घटोत्कचाजवळ गेले आणि त्याला म्हणाले की या राक्षसांनी भीमाला घेरलेलं आहे, तू कर्णाला सोडून प्रथम या अलायुधाचा वध कर, नंतर कर्णाकडे बघू. त्याप्रमाणे दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं. घटोत्कचानी अलायुध राक्षसाला ठार केला. कर्ण आणि घटोत्कच याच्यामध्ये परत युद्ध सुरू झालं. घटोत्कच आवरत नाही असं पाहिल्यावर कर्णाने एक भयंकर अस्त्र प्रगट केलं. त्याच्या योगाने घटोत्कचाच्या रथाचे घोडे सारथी मारले गेले, रथ नष्ट झाला. पण घटोत्कच आकाशातून युद्ध करायला लागला, तसंच गुप्तपणे युद्ध करायला लागला. शेकडो राक्षसांची सृष्टी त्यांनी निर्माण केली. कौरव योद्धे इतके हतोत्साह होऊन गेले की ते सैरावैरा पळायला लागले. कर्ण देखील रथातून खाली उतरून उभा राहायला विचार करायला लागला की कशा रीतीने घटोत्कचाला तोंड द्यावं. तेव्हा दुर्योधनासकट सर्व कौरव योद्धे कर्णाजवळ आले आणि म्हणाले की तुझ्याजवळची इंद्राने दिलेली शक्ती राखून तू घटोत्कचाशी युद्ध करू शकत नाहीस. भीम अर्जुन यांचं काय करायचं ते उद्या आपण पाहू. आज याला जर मारलं नाही तर आजच सगळे संपण्याची वेळ आलेली आहे. कर्ण सांगत होता की ही शक्ती मी अर्जुनासाठी ठेवलेली आहे, पण पुन्हा पुन्हा प्रार्थना ऐकल्यानंतर कर्णाने वेळ प्रसंग पाहून ती शक्ती घटोत्कचावर सोडण्याचा निर्णय घेतला. अर्जुनाचा वध करण्याच्या इच्छेने कित्येक वर्ष अत्यंत सत्कारपूर्वक त्यांनी ही शक्ती राखून दिलेली होती. इंद्राने जी कवच कुंडल नेली होती त्याच्या बदल्यात ही शक्ती कर्णाला मिळालेली होती. कर्णाने ही शक्ती प्रज्वलित करून घटोत्कचावर सोडली. त्या शक्तीला पाहून मात्र घटोत्कच भयभीत झाला. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून हेतुतः आपलं शरीर त्यांनी फार मोठं विशाल पर्वताप्रमाणे असं केलं. तो पळत मात्र सुटला, पण ती शक्ती जेव्हा घटोत्कचाच्या हृदयाला विदीर्ण करून आकाशात निघून गेली तेव्हा घटोत्कच निष्प्राण होऊन कौरवांच्या सेनेच्या बाजूला पडला. त्याच्या अंगाखाली देखील खूप मोठ्या सेनेचा विनाश झाला. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी जयद्रथाला जसं मारलं तसं कर्णाची ती जी विशिष्ट शक्ती होती ती शक्ती भगवंतांना सारखी तसंच होती, स्मरण करून देत होती. ती शक्ती निष्प्रभ करण्याची युक्ती देखील भगवंतांनी वापरली. असं दिसतं की जर भगवंत नसते तर अर्जुन आणि कोणीही पांडव युद्धामध्ये यशस्वी होण्याची कोणतीही शक्यता कधीही नव्हती. भगवंतांनी उरलेलं सगळं युद्ध देखील पांडवांना युक्तीनेच जिंकून दिलं. भगवंतांच्या शब्दामुळेच पांडव जिंकले, वेळोवेळी केलेल्या सल्ल्यामुळे पांडव जिंकले. याच युद्धाचा अंत द्रोणाचार्यांच्या वधामध्ये झाला. हे युद्ध न थांबता सतत चालू राहिलं. 2 दिवस आणि 2 रात्र त्याच्यानंतर हे युद्ध असंच धुमसत चाललेलं होतं आणि द्रोणाचार्यांच्या वधाने त्याचा शेवट झाला. मात्र ही हकीकत आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंता.